लुकाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. सर्व जकातदार व पापी त्याच्या ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते, तेव्हा परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला, तुमच्यापैकी कुणी एकाजवळ 100 मेंढरे असून त्यातील एक हरवले तर तो 99 राना सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्यास ते सापडेल तेव्हा तो आनंदाने ते खांद्यावर घेतो आणि घरी येतो. तेव्हा मित्रांना आणि शेजारच्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्या बरोबर आनंद करा, कारण माझ्या हरवलेले मेंढरू सापडले आहे. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हास सांगतो. किंवा एका स्त्रीकडे चांदीचे 10 नाणे आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणीला आणि शेजाऱ्यांना बोलाविते आणि म्हणते, माझ्या बरोबर आनंद करा, कारण माझ्या हरवलेले नाणे सापडले आहे. त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो. मग येशू म्हणाला, एका मनुष्यास 2 पुत्र होते. त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्याच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलामध्ये वाटून दिली. त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मोजमजेचे जीवन जगून उधळून टाकले. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरून राहिला. त्या नागरिकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कुणी त्यास काहीही न दिल्याने डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नौकरांना पुरून उरेल इतकी अन्न आहे आणि पहा, मी तरी येथे भुकेने मरत आहे. आता मी उठून आपल्या पित्याकडे जाईल आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नाही. मला आपल्या रोजदारीवरील एखाद्या नौकरासारखे ठेवून घ्या. मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतानाच त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याचा मला अधिकार नाही. परंतु पिता आपल्या नौकरास म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला, त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला आणि मोठी मेजवानी करा. आपण खाऊ आणि आनंद करू, कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता सापडला आहे. व ते आनंद करू लागले. यावेळेस त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर त्याने गायन वादन व नाचण्याचा आनंद ऐकला. त्याने एका नौकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? तो नौकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे, तो तुमच्या पित्याला सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे. तेव्हा तो रागे भरला आणि तो आज जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेरून त्यास समजावून लागला. परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पहा, इतकी वर्ष मी तुमची सेवा चाकरी केली आहे व कधी तुमची आज्ञा मोडली नाही. मित्राबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडू सुद्धा दिले नाही. आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वैश्यावर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे, कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे, तो हरवला होता तो सापडला आहे.